नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या सुरत स्थानकाची पंतप्रधानांकडून पाहणी. आदिवासी संस्कृती जपण्यासाठी अनेक योजना आखत असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. गझलनवाज भीमराव पांचाळे यांना मृदगंध पुरस्कार जाहीर. आणि कोलकाता कसोटी दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात 7-93 धावा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात दौऱ्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या सुरत स्थानकाची पाहणी केली. अंत्रोली इथं उभारल्या जात असलेल्या या स्थानकाचा दौरा करून पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत कामकाजाचा आढावा घेतला. देशात महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांपैकी एक असलेल्या योजनेबाबत हा संक्षिप्त वृत्तांत.
सुमारे 508 किलोमीटर लांबीच्या या मार्गापैकी 465 किलोमीटर उन्नत मार्ग हा पुलांवर उभारला जाणार आहे. यापैकी 326 किलोमीटर अंतराच्या पुलांचं काम पूर्ण झालं आहे. मार्गातल्या नद्यांवर 25 पूल उभारले जात असून यापैकीही 17 पुलांचं काम पूर्ण झालं आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबादचा प्रवास अवघ्या 2 तासात पूर्ण होऊ शकणार आहे.
स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी देशभरात आज आदिवासी गौरव दिवस साजरा होत आहे. आजचा दिवस आदिवासी संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाचं महत्व अधोरेखित करतो. यानिमित्तानं देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनं आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यंदा बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. आदिवासी संस्कृती जपण्यासाठी राज्य सरकार अनेक नव्या योजना आखत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली. स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचं औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्याचं काम आपण केलं, स्वयंसारखी योजना सुरू केली, ज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये जर प्रवेश मिळाला नाही तर त्यांना आपण 60,000 रुपये हे बाहेर शिकण्याकरता, राहण्याकरता देतो. कुठलाही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं.
महाराष्ट्रात 1,25,00,000 आदिवासी असून 16 जिल्ह्यांत त्यांच्यात 45 जमाती आहेत अशी माहिती त्यांनी दिली. आदिवासींना जल, जमीन आणि जंगलापासून नतोळता त्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. आदिवासी नायकांना शोधून त्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठीही सरकारनं प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय रस्ते, परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. त्यांनी सरकार आदिवासींच्या प्रगतीसाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रीमती अनुसयाबाई काळे स्मृती सदनाचं आणि पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या नोकरी करणाऱ्या महिला आणि मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन केलं. दरम्यान मुख्यमंत्री उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. सिडको चौकात वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं तसंच क्रांती चौकात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या भाजप कार्यालयाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार आहे. नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची नामनिर्देशन पत्र ऑनलाईन तसंच ऑफलाईन पद्धतीनं उद्या म्हणजेच रविवारी देखील स्वीकारले जातील असं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. उद्या सकाळी 11 ते 3 या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत. नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर म्हणजेच परवा 3 वाजेपर्यंत आहे. तरी अधिकाधिक इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र उद्या दाखल केल्यास अखेरच्या दिवशी होणारी धावपळ टळू शकेल असंही राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस ठाण्यात काल रात्री झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला. गृह मंत्रालयाच्या जम्मू आणि काश्मीर विभागाचे सहसचिव प्रशांत लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या स्फोटात 27 पोलीस, 2 महसूल अधिकारी आणि 3 नागरिक जखमी झाले. स्फोटामुळे पोलीस ठाणं आणि आसपासच्या काही इमारतींचंही नुकसान झालं. स्फोटाच्या कारणाचा शोध सुरू असल्याचं लोखंडे यांनी सांगितलं. हरियाणाच्या फरीदाबाद इथून जप्त केलेल्या स्फोटकाची तपासणी सुरू असताना काल रात्री उशिरा हा स्फोट झाला. नवी मुंबईत तळोजा तसंच कळंबोली या परिसरातून अंमली पदार्थ विरोधी पथकाने काल 1,17,00,000 रुपये किमतीची अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात 2 जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणी इतरांचा शोध सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पुणे इथल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात सरकार दिशाभूल करत असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. पार्थ पवार यांच्या कंपनीनं केलेल्या व्यवहाराची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा व्यवहार झाल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार गझल नवाज भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. 26 नोव्हेंबरला उमप यांच्या 15व्या स्मृती दिनानिमित्त 15वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारंभ मुंबईत होत आहे. त्यात पांचाळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांची प्रतिकृती असलेलं मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला महाराष्ट्र राज्य युवक महोत्सव इंद्रधनुष्य 2025 तृतीय क्रमांकाची 2 पारितोषिकं मिळाली आहेत. जळगाव इथल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ इथं हा युवक महोत्सव पार पडला. त्यात ललित कला प्रकारातील मातीकला स्पर्धेत नांदेडच्या वैभव विष्णू गिराम या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठाच्या प्रतिबिंब या लघुपटालाही तृतीय पारितोषिक जाहीर झालं आहे. बालरंगभूमी परिषदेच्या बीड शाखेच्या वतीनं जल्लोष लोककलेचा हा लोककला महोत्सव आज बीड इथं पार पडला. KSK महाविद्यालयात झालेल्या या महोत्सवात जवळपास 400 बालकलावंत आणि संघ सहभागी झाले. परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची आज पाहणी केली. जिल्ह्यातील गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. जिंतूर तालुक्यातील ग्रामपंचायत येसेगाव, निवळी खुर्द, कोक आणि मालेगाव तांडा या ग्रामपंचायतींना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. आज कैरो इथं झालेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाज ईशा सिंगनं महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकलं. तिचं हे पहिलंच वैयक्तिक जागतिक पदक आहे. भारतानं चालू असलेल्या 10 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकाची ऐतिहासिक कमाई केली. एकूणच भारत 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य पदकासह तिसऱ्या स्थानावर आहे. चीन 10 सुवर्णासह आघाडीवर तर कोरिया 6 सुवर्णांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान कोलकाता इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचा आज दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला. आज दिवसभरात दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी एकूण 16 बळी घेतले. आज सकाळी भारताने आपला पहिला डाव कालच्या 1 बाद 37 धावांवरून पुढे सुरू केला आणि पहिल्या डावात नाम मात्र 30 धावांची आघाडी घेत 189 धावात यजमान संघ सर्वबाद झाला. केएल राहुलनं सर्वाधिक 39 धावा केल्या तर आफ्रिकेचा गोलंदाज सायमन हार्मरनं 4 गडी बाद केले. दुसऱ्या डावात पाहुण्या संघाचे 7 फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. रवींद्र जडेजानं 4 बळी घेतले. आज दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या 7 बाद 93 धावा झाल्या असून कर्णधार टेम्बा बाउमा 29 धावांवर खेळत आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या सुरत स्थानकाची पंतप्रधानांकडून पाहणी. आदिवासी संस्कृती जपण्यासाठी अनेक योजना आखत असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. गझलनवाज भीमराव पांचाळ यांना मृदगंध पुरस्कार जाहीर आणि कोलकाता कसोटी दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात 7 बाद 93 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 7:10 नमस्कार.